आकाशवाणी वैष्णवी कारंजकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति सिलेंडर अनुदानात 100 रुपयांची वाढ. भारतीय नौदलात नवोन्मेष आणि स्वदेशीकरणासाठी द्वितीय स्वावलंबन कार्यक्रमाचा आरंभ. रसायनशास्त्रातील यंदाचं नोबेल पारितोषिक. क्वांटम डॉट्सच्या शोधांसाठी 3 शास्त्रज्ञांना जाहीर. सिक्कीममधील पुरात 14 जणांचा मृत्यू. 102 बेपत्ता. शोधमोहीम सुरू. आयसीसी मर्यादित षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा आजपासून आरंभ. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 11व्या दिवशी भारतीय खेळाडूंना 12 पदकं. 81 पदकांसह भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति सिलेंडर अनुदानात 100 रुपयांची वाढ केली असून ते सध्याच्या 200 रुपयांवरून 300 रुपये करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती देताना ते म्हणाले की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्यातील पाणी प्रश्नावरील निर्णयासाठी आंतरराज्य नदी जलविवाद कायदा 1956 अंतर्गत कृष्णा जलविवाद न्यायाधिकरण 2 च्या संदर्भातील अटीही मंजूर केल्या आहेत. हा वाद मिटल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये विकासाचे नवे मार्ग खुले होतील असंही ठाकूर म्हणाले. तेलंगणमध्ये समाक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा 2009 मध्ये सुधारणा करण्यासही सरकारनं मान्यता दिली आहे. मुलुगू जिल्ह्यात 889 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून या विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. सरकारनं हळदीचा खप आणि निर्यात तसंच जागरूकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याबाबतही अधिसूचना काढली आहे. तसंच तुरडाळीची निर्यात 2030 पर्यंत सध्याच्या 1600 कोटी रुपयांवरून 1 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं सरकारचं लक्ष आहे असंही ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नौदलाच्या अद्ययावतीकरणाचा स्वदेशी कार्यक्रम स्वावलंबन 2 याचा आरंभ केला. नौदलात नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संघटनेच्या नवी दिल्लीतील स्वावलंबन या चर्चासत्रात या कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून स्वावलंबनाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितलं. सरकारच्या धोरणांमुळे देश आता संशोधन आणि विकासात वेगानं पुढे जात आहे असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वदेशी बनावटींच्या 98 नव्या वस्तूंची 5वी यादीही प्रसिद्ध केली. गांधी जयंतीनिमित्त दिल्लीतील कॅनॉट प्लेस इथल्या खादी भवनानं खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची 1.5 कोटी रुपयांची विक्री नोंदवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मन की बात कार्यक्रमात केलेल्या आवाहनामुळे खादीची विक्री वाढली असून त्यांच्या आवाहनाचा जनतेवर मोठा प्रभाव पडला असल्याचं खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितलं. भारतीय खादी ही आत्मनिर्भर भारत अभियानाची अग्रदूत बनली आहे असंही ते म्हणाले. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं काल दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय सिंग यांना अटक केली. संजय सिंग यांना नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेले ते आपचे 3रे नेते आहेत. यापूर्वी आपचे सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. आता रद्द करण्यात आलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपावरून या तिघांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पी फैजल यांना लोकसभेतील सदस्यत्वासाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी फैजल यांना सुनावण्यात आलेली शिक्षा स्थगित करण्यास केरळ उच्च न्यायालयानं नकार दिल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं लोकसभा कार्यालयानं म्हटलं आहे. लक्षद्वीप मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले फैजल यांचं सदस्यत्व त्यांना शिक्षा झालेल्या दिवसापासून म्हणजे यावर्षी 11 जानेवारीपासून रद्द करण्यात आल्याचं लोकसभा कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचं रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषणासाठी 3 शास्त्रज्ञांना देण्यात आलं आहे. फ्रेंच अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ मौंगी जी बावेंडी, अमेरिकन लुईस ई ब्रूस, आणि रशियन वंशाचे अलेक्सी अकिमोव अशी या तीन शास्त्रज्ञांची नावं आहेत. क्वांटम डॉट्स या नॅनोकणांचे गुणधर्म त्यांच्या आकारानुसार निर्धारित केले जातात. त्यांच्या शोधांमुळे क्यू एलईडी टेलिव्हिजन आणि एलईडी दिव्यांच्या तंत्रज्ञानामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. हे नॅनोकण आकर्षक रंगसंगती तयार करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्याचबरोबर नॅनो तंत्रज्ञानाचे हे सर्वात लहान घटक ट्यूमर काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेत शल्यचिकित्सकांना मार्गदर्शन करतात अशी माहिती नोबेल पारितोषिकाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून 102 लोक बेपत्ता आहेत. उत्तर सिक्कीममध्ये लोहनक तलावावर काल ढगफुटी झाल्यामुळे हे तळ फुटून तिस्ता नदीला अचानक पूर आला. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 4 तुकड्या शोधकार्यात गुंतल्या आहेत. चुंगथांग, लाचेन आणि लाचुंग इथल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून मदत पुरवण्यात येत आहे. या कार्यात वाईट हवामानाचा अडथळा येत आहे. रस्ते आणि पुलही वाहून गेले आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं नदीकाठच्या भागात पाणी पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली आहे. जैव परिस्थितीकी सुदृढ असल्याचं एक प्रतीक म्हणजे गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना नद्यांच्या प्रदेशात डॉल्फिन माशाचा आज राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळानं गेल्या वर्षीपासून 5 ऑक्टोबर ही या दिवसाची तारीख ठरवली आहे. बिहारमध्ये डॉल्फिनला संस असं म्हणतात आणि या राज्यातून वाहणाऱ्या गंगा, गंडक, कोसी आणि महानंदा नद्यांमध्ये डॉल्फिन आढळतात. पाटणा विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे माजी प्राध्यापक आणि संशोधक डॉक्टर आर के सिन्हा यांच्या मते जंगलातील वाघाप्रमाणेच डॉल्फिनचं जैव वैविध्यामध्ये महत्व आहे. भारतात गोड्या पाण्यातील डॉल्फिनची संख्या 2000 असल्याचा अंदाज आहे आणि वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांचं अस्तित्व अतिशय धोकादायक असल्याचं मान्य केलं आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र क्रीडापटू, प्रशिक्षक, संस्था आणि विद्यापीठांनी 2 नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळावर अर्ज पाठवावेत असं आवाहन क्रीडा मंत्रालयानं केलं आहे. देशातील क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेली आयसीसी मर्यादित षटकांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यानं या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ गेल्या स्पर्धेतील अंतिम फेरीतील स्पर्धक असून इंग्लंड गतविजेता आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं उद्घाटन समारंभ न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा पहिला सामना रविवारी 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. स्पर्धेतील बहुप्रतीक्षित सामन्यांपैकी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. चीनमधील हांगचाऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह 12 पदकं जिंकली. यामुळे 81 पदकांसह भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 18 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदकं जिंकली आहेत. पुरुषांच्या भालाफेकमध्ये काल नीरज चोप्रानं सुवर्ण तर किशोर जेनानं रौप्य पदक मिळवलं. 400 मीटर रिले शर्यतीत पुरुष संघानं सुवर्ण आणि महिला संघानं रौप्य पदक मिळवलं तर मिश्र सांघिक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेण्णम आणि ओजस देवतळे यांनी सुवर्णपदक जिंकलं. हरमिलन बैस हिनं महिलांच्या 800 मीटर स्पर्धेत रौप्य पदक तर अविनाश साबळेनं पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावलं. आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी एक महत्वाचा दिवस असून पुरुष गटाची मॅरेथॉन फायनल, जुजित्सू, रोलर स्केटिंग, कुस्ती आणि आदी प्रकारातील सामने होणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति सिलेंडर अनुदानात 100 रुपयांची वाढ. भारतीय नौदलात नवोन्मेष आणि स्वदेशीकरणासाठी द्वितीय स्वावलंबन कार्यक्रमाचा आरंभ. रसायनशास्त्रातील यंदाचं नोबेल पारितोषिक क्वांटम डॉट्सच्या शोधासाठी 3 शास्त्रज्ञांना जाहीर. सिक्कीममधील पुरात 14 जणांचा मृत्यू, 102 बेपत्ता, शोधमोहीम सुरू. आयसीसी मर्यादित षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा आजपासून आरंभ आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 11व्या दिवशी भारतीय खेळाडूंना 12 पदकं, 81 पदकांसह भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.